नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवी ऐश्वर्या नायर तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं काल उत्तर गोंय जिल्लो पंचायतीच्या कार्यालयाचें उक्तावण जालें. फाटल्या साबार वर्सा सावन संबंधीत कार्यालय सरकारान दिवचें अशी मागणी उत्तर गोंय जिल्लो पंचायतीच्या वांगड्यांनी लावन धरिल्ली. ही मागणी सरकारान आतां पुराय केल्या. पणजे गोमंतक मराठा समाज भवनाच्या दुसऱ्या माळ्याचेर संबंधीत कार्यालय सुरू जालां. जिल्लो पंचायती वांगडाच वेगवेगळ्या कामाक लागपी अडकून उरिल्ल्या निधीचो बेगोबेग वाटप वित्त खात्याक करपाक लायता अशें आश्वासन मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार दिले. सुसज्ज कार्यालयासयत हेर सुविधा आतां उपलब्ध जाल्ल्यान जिल्लो पंचायत वांगड्यांनी स्वयंपूर्ण गोंय संकल्पनेक तांच्या कामांतल्यान तेंको दिवचो अशें अंत्योदय तत्वाचेर गरजू घटकांच्या उदरगती खातीर काम करचें अशें आव्हान मुखेलमंत्र्यांनी केलां. कार्यालयाच्या उक्तावण सुवाळ्याक उत्तर गोंयचे खासदार श्रीपाद नाईक, आदले उत्तर गोंय जिल्लो पंचायत वांगडी अध्यक्ष सिद्धेश नाईक तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. कोंकणी पारिभाशीक शब्दकोश तयार करपा खातीर गोंय सरकाराच्या राजभास संचालनालयान काल परवरे मंत्रालयात मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या उपस्थितीत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या विज्ञानीक आणि तांत्रिक शब्दावळी आयोगाकडेन समजिकाय कबलात केली. ह्या वेळार राजभाषा संचालक प्रशांत शिरोडकार, उपसंचालक अनिल सावंत, सीएसटीचे अध्यक्ष प्राध्यापक गिरीश नाथ झा, सीएसटीचे सहाय्यक संचालक मर्सी हमर, डॉ अशोक सेलवटकर आणि शालंद्र सिंग तसेच राजभाषा संचालनालयाचे अधिकारी सेबी फर्नांडीस, स्नेहा सबनीस, महाजय एस गाड आणि हेर अधिकारी उपस्थित आशिल्ले. ह्या वेळार उलयताना मुखेलमंत्र्यान वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दावळी आयोगाकडेन केल्ल्या समजिकाय कबलातीक लागून गोयच्या विद्यार्थ्यांक कोंकणी भाषेत वैज्ञानिक उतरांची शब्दावळी उपलब्ध जातली आणि तांकां वैज्ञानिक शिक्षण बरे तरेन समजपाक मदत जातली अशें सांगले. तशेंच ह्या कोंकणी पारिभाशीक शब्दकोशाचो फायदो शाळांनी आणि उच्च शिक्षणाच्या मळार राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणी खातीर जातलो आणि कोंकणी भाषेचोय विकास जावपाक मदत जातली अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. सीएसटीचे अध्यक्ष गिरीश नाथ झा हांणी भारतीय भाषांनी तांत्रिक शब्दावळी तयार करपाच्या सीएसटीच्या कार्य आणि अणभवाची माहिती दिली. गोयात ग्रंथ अकादमी स्थापन जावची अशी अपेक्षा तांणी व्यक्त केली. सीएसटीचे फकत कोंकणी शब्दकोशच न्हय जाल्यार विद्यार्थ्यां खातीर उपयुक्त सामग्री तयार करपाक मदत जातली अशें तांच्यांनी सांगले. भारतीय भाषांनी नाणे तांत्रिक शब्दावळी तयार करपाचो अधिकार आसा. राजभास संचालनालया वांगडा केल्ल्या ह्या समजिकाय कबलातीक लागून कोंकणी भाषेत तांत्रिक शब्दावळी तयार करपाक नाणे तयार करपाक मदत जातली. तशेंच प्रादेशीक भाषेत पाठ्यपुस्तकां तयार करपाक आणि भाषांतर आणि संशोधनाच्या कामाकय उपयुक्त थारतली. ही समजिकाय कबलात करपाक शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकार हांची म्हत्वाची भूमिका आसा. पणजेच्या घर विज्ञान महाविद्यालयान राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतल्या शिक्षकां खातीर ब्रेल सांकेतिक भास ह्या विशयाचेर प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला. हो 30 दिसांचो अभ्यासक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरणा सकयल्या एकात्मिक शिक्षण संकल्पनेची मोख पुराय करपाक गरजेचो आसा अशें परवरेच्या शिक्षण प्रशिक्षण संस्थेन म्हळा. 7 डिसेंबर 2024 सुरू जावपी हो प्रमाणपत्र अभ्यासक्रम दर शेनवारा दिसाक 6 वरां खातीर चलतलो आणि 18 जानेवारी 2025 सोंपतलो. ह्या अभ्यासक्रमाक इत्सूक आशिल्ल्या शिक्षकांनी आपल्या प्राचार्या मार्फत गुगल ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेवरवी नोंद करचे अशें आव्हान SCRT केलां. उत्तर गोयच्या दिवचल म्हालातल्या हरवळे ग्रामपंचायत वेंचणुके खातीर 20 ऑक्टोबर मतदान जावपाचे असून हरवळे ग्रामपंचायत वार्डातले मतदार आशिल्ले उद्योगीक, खाजगी वेपारी अस्थापनांनी काम करपी आणि हेर खाजगी अस्थापनांनी काम करपी सगळ्या कामगारां खातीर आयतार 20 ऑक्टोबर भर पगारी सुटी जाहीर केल्या. दक्षिण गोयच्या केपे म्हालातल्या मोरपिल्ला ग्रामपंचायतीचो वार्ड 6 आणि 60 म्हालातल्या ओडली ग्रामपंचायतीचो वार्ड 7 खातीर 20 ऑक्टोबर 2024 पोटवेंचणूक जावपाची असून वयल्या वार्डातल्या मतदार आशिल्ल्यांक भर पगार सुटी 20 ऑक्टोबराक जाहीर केला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.